ओम शांती। म्हणण्यात येतं की भारतातला प्रत्येक दिवस हा सणाचा असतो आणि आपण विविध प्रकारचे सण आपल्या या भारत देशात करत असतो आणि म्हणून भारतात आपण पाहतो की अनेक प्रकारचं उत्साह, आनंद आणि स्फूर्ती भारतीय लोकांमध्ये आहे आणि अशा अनेक प्रकारच्या सणांपैकी एक सण आपण साजरी करत असतो ते म्हणजे महाशिवरात्री। महाशिवरात्री आपण सर्वजण अतिशय प्रेमाने करतो आणि त्याच्यात केले जाणारे जे काही प्रकार आहेत जसं उपवास किंवा जागरण आणि त्याचबरोबर पूजा पाठ हे सगळं काही आपण करत असतो, परंतु हे करत असताना याचं आध्यात्मिक रहस्य काय आहे, याच्या मागे हेतू काय आहे हे जाणून घेणं तेवढंच आवश्यक किंवा गरजेचं आहे। कारण की अनेक सण आहेत, महाशिवरात्री, दिवाळी, दसरा, त्याचबरोबर रामनवमी, अनेक प्रकारचे सण आपण करत असतो आणि त्यापैकी हा जो महाशिवरात्रीचा सण आहे याच्यात आपण पाहतो की महाशिवरात्री, शिवरात्री ज्यावेळेस आपण म्हणतो तर दोन शब्द या ठिकाणी येत आहे, शिवरात्री। आता प्रश्न निर्माण होतो की रात्री शब्द का म्हणण्यात आले, ही रात्र म्हणजे कुठली रात्र आहे? आपण अनेक सण करतो त्याच्यात आपण जयंती शब्द वापरत असतो, श्रीकृष्ण जयंती या पद्धतीने, परंतु परमात्म्यासाठी आपण शिवरात्री किंवा नवदुर्गांसाठी आपण नवरात्री, रात्री शब्दाचा आपण उच्चार करतो। असंही आपण पाहतो की एखादा बाळ रात्री 12 नंतर जन्माला आला तर आपण सहजपणे 1 वर्षानंतर म्हणून जातो की आज या बाळाचा वाढदिवस आहे, किंवा आपण म्हणतो बर्थडे आहे, किंवा आपण म्हणू की जन्मदिन आहे। दिन, दिवस आणि त्याचबरोबर डे आपण म्हणतो, पण असं कधीही म्हणणार नाही रात्री 12 नंतर हा जन्माला आला आहे, त्याची जन्मरात्री आहे असं पण कधीही म्हणणार नाही। परंतु परमेश्वरासाठी आपण शिवरात्री, रात्री शब्दाचा प्रयोग करतो। ही रात्र म्हणजे कुठली रात्र? ही रात्र म्हणजे ती रात्र नव्हे जी आपण प्रत्येक 12 तासानंतर अनुभव करत असतो, किंवा प्रत्येक 12 तासानंतर येणारी जी रात्र आहे त्या रात्रीचा हा वर्णन नाहीये। अज्ञान रूपी रात्र, जसं शास्त्रांमध्ये ब्रह्माचा दिवस आणि ब्रह्माची रात्र याचं गायन आहे। ब्रह्माचा दिवस 2 युगापर्यंत चालत असत तर ब्रह्माची रात्र देखील 2 युगापर्यंत चालत असते। ब्रह्माचा दिवस ते 2 युग म्हणजे सत्ययुग आणि त्रेतायुग आणि ब्रह्माची रात्र म्हणजेच द्वापरयुग आणि कलयुग। आता शिवरात्री ज्यावेळेस म्हणण्यात येतं तेव्हा स्वयं निराकार परमात्मा या सृष्टीवर अज्ञान रूपी अंधारात येतात। ज्यावेळेस संपूर्ण या सृष्टीवर अज्ञान रूपी अंधार पसरलेला असतो अशा वेळेस स्वयं निराकार परमात्मा आपलं धाम सोडून या सृष्टीवर अवतरित होतात। जसं चित्रात तुम्ही पाहत आहात की संपूर्ण ही सृष्टी आज 5 विकारात अडकलेली आहे। या सृष्टीवर राहणारा प्रत्येक मानव 5 विकारात अडकलेला आहे, काम, क्रोध, लोभ, मोह आणि अहंकार। मग लहान असो किंवा वयोवृद्ध असो, आज आपल्याला सगळ्यांमध्ये हे 5 विकार दिसत आहे आणि या 5 विकारांमुळेच आज व्यक्ती दुःखीने अशांत झालेला आहे। आजच्या या कलियुगी युगात आपल्याला कोणीही सुखी किंवा समाधानी दिसत नाही। प्रत्येक व्यक्ती कुठल्या ना कुठल्या परिस्थितीत अडकलेला आहे, विघ्नात अडकलेला आहे आणि या विकारांच्या वश होऊन तो दुःखीने अशांत झाला आहे। साहजिक आहे की ज्यावेळेस व्यक्ती दुःखीने अशांत होतो नकळत तो परमेश्वराला हाक देतो। कबीरदासजींनी पण सांगितलं, दुःखमे सिमरन सब करे, सुखमे करे न कोई, जो सुखमे सिमरन करे दुःख काही को होई। म्हणजे दुःखात सगळेजण परमेश्वराची आठवण अवश्य करत असतात आणि आजच्या या युगात तर प्रत्येक व्यक्ती दुःखी असल्यामुळे परमेश्वराला हाक देत आहे। लौकिक स्वरूपात पण आपण पाहतो. मुलांना ज्या गोष्टींची गरज असते तर ते हक्काने आपल्या वडिलांना किंवा आपल्या आईला मागतात की मला या वस्तूची गरज आहे आणि तुम्ही मला ही द्या. आणि आई वडील देखील बाळाची जी गरज आहे ते पूर्ण करतात. त्याच पद्धतीने आपण सर्वजण परमेश्वराची मुलं आहोत. आणि आज आपण दुःखीने अशांत झालोय. आपल्याला सुख शांती पाहिजे, आपल्याला सुख पाहिजे, प्रेम पाहिजे. तर अशा वेळेस प्रत्येक आत्मा या सृष्टीवर राहणारा परमेश्वराला हात देतो. परमपिता परमात्म्यापर्यंत आपली हात पोचते आणि ती स्वतःचं भान सोडून या सृष्टीवर अवतरित होतात आपल्याला सुख शांती आणि पवित्रता देण्यासाठी. ज्यावेळेस निराकाश बाबा या सृष्टीवर अवतरित होतात त्यावेळी संपूर्ण या सृष्टीवर अज्ञान रूपी अंधार पसरलेला असतो. आणि अशावेळी ते या सृष्टीवर अवतरित होऊन आपल्याला ज्ञान प्रकाश देतात. म्हणून म्हणण्यात येतं की ज्ञान प्रकाश प्रगता अज्ञान अंधेर विनाश. म्हणजे ज्यावेळेस ज्ञान प्रकाश प्रगट होतो त्यावेळेस मग अज्ञान रूपी अंधार हा पूर्णतः नष्ट होत असतो. वास्तविक पाहिलं गेलं तर शिवरात्री म्हणजे शिव परमात्म्याचं या सृष्टीवर अवतरण अज्ञान रूपी अंधारात होत असतो. आणि या सणाच्या दिवशी आपण विशेषतः उपवास ठेवतो. उपवास म्हणजे काय? उपवासात आपण नेमकं करतो काय? आज आपण थोडासा विचार केला तर आपण असं म्हणत असतो की आज माझा उपवास आहे तर मला वरण भात भाजी चपाती किंवा रोजचं आपलं जे जेवण आहे ते न जेवता जे उपवासाचं आहे वरणचा भात शेंगदाण्याची आमटी रताळ किंवा साबुदाण्याची खिचडी हे आपण खात असतो किंवा फळं आधी आपण खात असतो. थोडक्यात पोटाला जे पाहिजे ते तर आपण देतच आहोत. उपवास म्हणजे वास्तविक काय आहे? काय आपल्याला असं वाटतं की फक्त प्लेट परिवर्तन करणं किंवा प्लेट बदलणं म्हणजेच माझा उपवास आहे? आणि अशा उपवासाने काय परमेश्वर आपल्यावर खुश होऊ शकणार आहे? आणि समजा एखाद्याने सांगितलं की उपवासाचा हा अर्थ नसून उपवास म्हणजे काही न खाणं किंवा काही न स्वीकारणं काही न ग्रहण करणं खऱ्या रूपात हा उपवास नाही. परंतु तुम्ही विचार करा की असा उपवास फक्त आपण एका दिवसासाठी केला तर काय परमेश्वराची प्राप्ती होणार आहे? आणि असा उपवास आपण करत आहोत की ज्या उपवासात काही खायचं नाहीये किंवा पाणी देखील आपल्याला प्यायचं नाहीये तर असा उपवास तर न कळत आपल्या भारतात अनेकांचा घडत आहे. आज आपल्या भारतात असे अनेक आहे ज्यांना खायला नाहीये आणि नकळत त्यांचा उपवास घडत आहे. या पद्धतीचा उपवास करून समजा ईश्वराची प्राप्ती होत असेल तर मग आपल्या आधी तर त्या लोकांना परमेश्वराची प्राप्ती व्हायला पाहिजे. पण तसं होत नाही. तर वास्तविक उपवास म्हणजे काय? उपवास म्हणजे प्लेट परिवर्तन करणं किंवा हे न खाता ते खाणं म्हणजेच उपवास आहे असं नव्हे. उपवास म्हणजे असंही नव्हे की मला काही खायचं नाहीये म्हणजे माझा उपवास आहे. शारीरिक दृष्ट्या समजा आपण असा विचार केला की एक दिवसासाठी आपल्याला आपल्या पोटाला आराम द्यायचा आहे त्या हेतूने समजा आपण काही खात नाहीये तर हा वेगळा भाग झाला. परंतु ईश्वराच्या प्राप्तीसाठी मी उपवास करत आहे तर हा जो प्रकारचा उपवास आपण करत आहोत हा कुठंतरी असं जाणवतं की आपण चुकत आहोत. तर वास्तविक उपवास म्हणजे काय आहे? आज आपण पाहतो की उपवास जे करणारे आहे ते भले वरण भात भाजी चपाती हे खात नाही, वरेचा भात म्हणा किंवा शेंगदाण्याची आमटी म्हणा हे ते स्वीकारतात. परंतु असाही प्रश्न निर्माण होतो की उपवासात काय तंबाखू चालते? काय उपवासात व्यसन चालतात? मग या गोष्टीचा त्या का करत नाही? ज्या गोष्टीने आपल्या शरीरालाही त्रास होत आहे त्या गोष्टीचा आपण वास्तविक त्याग केला पाहिजे. उपवासाचा अर्थ काय आहे? असंही आपण पाहतो की चंद्राला पृथ्वीचा उपग्रह असं म्हणण्यात येतं. कारण असं आहे की चंद्र हा पृथ्वीचा जवळचा ग्रह आहे. म्हणून चंद्राला पृथ्वीचा उपग्रह असं म्हणण्यात येतं. त्याच पद्धतीने उपवास, उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणे, म्हणजेच की बुद्धीद्वारे परमेश्वराच्या जवळ राहणे, याला उपवास असं म्हणण्यात येतं. आता विचार करा की ज्या दिवशी आपण उपवास ठेवत आहोत किंवा व्रत ठेवत आहोत त्या दिवशी आपण किती परमेश्वराच्या आठवणीत आहोत. आपल्याला जाणवल की आपण खूप कमी परमेश्वराच्या आठवणीत राहतो आणि सतत आपण या स्मृतीतच राहतो की आज माझा उपवास आहे आणि आज मला काही खायचं नाहीये. वास्तविक स्वरूपात उपवासाचा हा अर्थ आहे की मी एक आत्मा आहे आणि मी आत्मा परमेश्वराची संतान आहे आणि सतत परमेश्वराच्या आठवणीत किंवा त्या ईश्वराच्या आठवणीत राहणं म्हणजेच की उपवास आहे. आपण शिवरात्रीच्या दिवशी जागरण देखील करत असतो. जागरण करतो, जागरण म्हणजे काय? आपण फक्त हे आपले स्थूल डोळे उघडे ठेवून बसतो. हो, जागरणाच्या वेळेस पूजा पाठ तर अवश्य केलंच पाहिजे आणि करण्यातही येत आहे, परंतु आज जागरणाचा अर्थही वेगळ्या पद्धतीने घेण्यात आलेला आहे. आज आपण पाहतो की शिवरात्रीचा जागरण तर केला जातो, परंतु शिवरात्रीचा जागरण लोक वेगळ्या वेगळ्या पद्धतीने करू लागलेली आहे. काही लोक अक्षरशः पत्ते खेळून किंवा 3-4 व्हिडिओ कॅसेट लावून बसतात आणि त्यांना असं वाटतं की शिवरात्रीचं जागरण तर आपल्याला करायचंच आहे, तर चला का नाही आपण पिक्चर बघत जागरण करूया. परंतु वास्तविक परमात्मा म्हणतात की आधीच मनुष्य आत्म्यांकडून अनेक पाप घडलेले आहे आणि त्याच्यात अजून शिवरात्रीच्या नावावर किंवा जागरणाच्या नावावर अजून ते पाप करत चाललेले आहे. मला असं जागरण नकोय. मग वास्तविक परमेश्वराला जागरण कुठलं हवंय? जागरण म्हणजे काय? एक छोटस उदाहरण तुम्हाला देते. आपण रस्त्यावरून जात आहोत आणि रस्त्यावरून जात असताना आपण एखाद्या विचारात मग्न आहोत. त्या विचारात असताना आपण चालत आहोत आणि जात असताना समोरून एखादी व्यक्ती आली आणि टक्कर झाली. टक्कर झाल्याबरोबर ती व्यक्ती सहजपणे बोलून जाते, का हो तुम्हाला दिसत नाही का? आता या ठिकाणी तुम्ही विचार करा की आपल्याला दिसत आहे म्हणून आपण चालत आहोत, तरी पण समोरच्या व्यक्तीने आपल्याला प्रश्न केला की का हो तुम्हाला दिसत नाही का? म्हणजेच की भले या स्थूल डोळ्यांनी आपल्याला दिसत आहे, परंतु अंतर चक्षु आपलं जे आहे ते कुठेतरी बंद आहे किंवा कुठल्या तरी विचारात आहे. अंतर चक्षुलाही डोळा असं म्हणण्यात आलेला आहे किंवा कॉन्शियसनेस यालाही डोळा असं म्हणण्यात आलेला आहे. खऱ्या रूपात परमात्मा जे जागरण आपल्याकडून अपेक्षा करत आहे ते आहे आत्मस्मृतीला किंवा आत्म्याला जागृत करणं. जी आपली आत्मा अज्ञान रूपी निद्रेत झोपलेली आहे त्या आत्म्याला जागृत करणं म्हणजे खऱ्या रूपात जागरण करणं आहे. आणि हे जागरण परमेश्वराला आपल्याकडून पाहिजे. तर या ठिकाणी आपण पाहिलात की शिवरात्रीच्या दिवशी आपण उपवासही करतोय, जागरणही करतोय आणि त्याचबरोबर आपण महादेवाच्या मंदिरात जातो. खूप श्रद्धेने आपण महादेवापुढे जाऊन त्याला नमस्कार करतो. आता या ठिकाणी आपण पाहतो की नेहमीच महादेवाची जे मंदिरं असतात ते गावाच्या बाहेर असतात. त्याचबरोबर एक टेकडीवर महादेवाचं मंदिर असतं आणि टेकडी सरून गेल्यानंतर गाभाऱ्यात शिवपिंड असते. आतमध्ये गेल्यानंतर आपण त्या शिवपिंडीवर दूध किंवा फळ हे अर्पित करतो. 3 पानाचं बेलपान आपण अर्पित करतो. त्यानंतर आपण त्या ठिकाणी धोत्र्याचं फूल वाहतो. ज्यावेळेस आपण महादेवाच्या मंदिरात जातो तर आपण कधीही त्यांच्या समोर नारळ फोडत नाही, आपण त्यांची नेहमीच अर्धी प्रदक्षिणा घालतो. हे सगळं आपण करत असतो. का करतो बरं? अनेक जन्मापासून किंवा ही परंपरा आहे असं म्हणून आपण हे करत असतो, परंतु याच्या मागे आध्यात्मिक रहस्य आहे. गावाच्या बाहेर महादेवाची मंदिरं असणं म्हणजेच की ही सृष्टी म्हणजे एक गाव आहे. आणि या सृष्टीच्या पलीकडे परमेश्वराचं राहण्याचं ठिकाण आहे, म्हणजे या सृष्टी रूपी गावाच्या पलीकडे तो राहतो, या गावाच्या बाहेर तो राहतो। म्हणून आपण या पद्धतीने पाहत असतो की गावाच्या बाहेर शिव मंदिर किंवा महादेवाचे मंदिर आहे। दुसरी गोष्ट, टेकडीवर आपण महादेवाचे मंदिर पाहतो। सांगायचं तात्पर्य की परमेश्वराचं राहण्याचं ठिकाण ते उंच ठिकाण आहे, आणि म्हणून टेकडीवर नेहमीच महादेवाचे मंदिर दाखवण्यात येतात। त्यानंतर आपण असेही पाहतो की टेकडी चढून गेल्यानंतर गाभाऱ्यात शिवपिंड ठेवलेली असते। श्रद्धेने ज्यावेळेस आपण त्या शिवपिंडीकडे जातो तर आपण वाहून जात असतो। सांगायचं तात्पर्य की या जगात व्यक्ती कितीही मोठा असला, कितीही नामवंत असला, कितीही प्रतिष्ठान व्यक्ती असला, तरीही प्रत्येक जण परमेश्वरापुढे जाताना हा नमूनच जात असतो किंवा झुकूनच जात असतो। परमेश्वरापुढे सगळेजण एक छोटे बाळच आहे किंवा नम्र भावनाही दिसतच असते। सांगायचं तात्पर्य हे आहे की परमात्मा सर्वश्रेष्ठ आहे, आणि त्याचबरोबर जितकी या सृष्टीवरचे मनुष्य आहे हे सर्व मनुष्यातने एका प्रकारे आपण म्हणू की त्यांची संतान असल्यामुळे त्यांच्या पुढे लहानच आहे। परमेश्वरापेक्षा मोठं या जगात कोणीही होऊ शकत नाही, आणि म्हणून आपण पाहतो की प्रत्येक जण ज्यावेळेस महादेवाच्या दर्शनासाठी आतमध्ये जातात, गाभाऱ्यात जातात, तर ते वाकूनच जात असतात, कारण की परमेश्वरापुढे सगळे नमून जात आहे। त्यानंतर आपण असंही पाहतो की परमेश्वरावर किंवा शिवपिंडीवर आपण तीन पानाचं बेलपान चढवतो। तीन पानाचं बेलपान म्हणजेच की परमात्मा शिव स्वतः या सृष्टीचं कार्य तीन देवतांद्वारे करून घेतात, ब्रह्मा, विष्णू आणि महेश। आणि म्हणून आपण पाहतो की शिवपिंडीवर तीन रेष पण असे आपल्याला दिसत असतात। हे तीन रेष म्हणजेच की परमात्मा रचयिता आहे, आणि ते या सृष्टीचं कार्य तीन देवतांद्वारे करून घेतात,